आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा जोपासणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन। गणेशोत्सवाच्या काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी। आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी। आता सविस्तर बातम्या। विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते। जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले। पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन लाखो महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत असं पंतप्रधान म्हणाले। देशातल्या मुलींची स्वप्न आता उंच अवकाशात भरारी घेत आहेत। भारतानं मिशन शक्ती स्टॅट अंतर्गत देशातल्याच नव्हे तर जगातल्या हजारो मुलींच्या अशा स्वप्नांना बळ देण्याचं कार्य सुरू केलं असल्याचं सांगताना मोदी म्हणाले।
आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है। इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट। इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है।
मुंबईच्या कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या भारत राज्य या संकेतस्थळाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली। इतिहासातल्या एखाद्या वर्षात भारतातल्या कुठल्या प्रांतात कुठल्या राजाची राजवट होती हे शोधणं या संकेतस्थळाच्या मदतीनं शक्य झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली। पंतप्रधानांनी या कामाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल कृष्णा शेषाद्री यांनी आनंद व्यक्त केला।
मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसके अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा, उसके बारे में मेरे को पूछा। मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता।
आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते। योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं। निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। भामला फाउंडेशन आणि पंचशील रियालिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते। यावेळी ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। फाउंडेशनच्या नाला सुशोभीकरण मोहिमेचं राज्यपालांनी कौतुक केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं। राज्यातला ऊसाचा 2026-27 या वर्षाचा गाळप हंगाम सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वजन काट्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे। उसाच्या वजनकाट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करावी अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात होणारं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 99 नांदी साहित्य संमेलनांच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेनं काल साहित्यप्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं. डिसेंबर महिन्यात सांगलीत होणाऱ्या नांदी संमेलनाविषयी बोलताना ते म्हणाले,
आम्ही जे वेगळे वेगळे विषय दिलेले होते त्यानुसार 27 डिसेंबरला सांगलीमध्ये सांगली शाखा जे संमेलन घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय युवा संमेलन असा आहे. तर त्यांना सांगताना किंवा माझ्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत की याच्यामध्ये 80% युवकांचा म्हणजे श्रोत्यांपासून ते व्यासपीठामध्ये स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग कविता असतील अभिवाचन असेल वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणाचं ललित लेखनाबद्दल असेल इतकंच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवरती सुद्धा जे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा दखल या तरुणाईची घेतली पाहिजे अशा पद्धतीचीच रचना आणि आयोजन हे युवा साहित्य संमेलनात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. काल रात्री ब्रह्मगिरीच्या महाप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 मंदिरांमध्ये पदयात्रा काढण्यात आली. श्री मल्लिकार्जुन मंदिरातल्या आरती आणि पूजनानं याचा समारोप झाला. आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काल पुण्यात अनेक नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. उत्सव काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बंदी घालावी अशी मागणी या नागरिकांनी केली. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत काल 2159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पंचतारांकित हॉटेल जहाज बांधणी सौर मत्स्य व्यवसाय रसायन अशा विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये यावेळी गुंतवणूक करण्यात आली. या गुंतवणुकीतून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. धुळे इथल्या इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्व अधोरेखित केलं. नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 794 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 झाली असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान पूरस्थितीमुळे नेपाळ चीन अथवा तिबेटमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र काम करत आहे. 1070 या दूरध्वनी क्रमांकावर याबाबतची माहिती मिळू शकेल. पुरामुळे चीनमध्ये अडकलेले राज्यातले 69 नागरिक आज मुंबईत पोहोचतील. क्रिकेट. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. शेफाली वर्मानं 64 धावा केल्या. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सव काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाशझोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.